नमस्कार, महाराष्ट्र मोबाईल वाणीसाठी मी शुभम बोलतोय. संभाजीनगर महाराष्ट्र येतन म्हणजेच औरंगाबाद बरोबर ना? तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटेसे काही प्रश्न विचारण्यात म्हणजे प्रश्नांचे प्रश्न व प्रश्नांचे उत्तर अशी एक सिरीज आपण सुरू करूयात, म्हणजेच UPSC सेगमेंट. फ्रेंड मित्रांनो, जनरल नॉलेजची सिरीज आपण सुरू करत आहोत. तर आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल आणि त्याचे उत्तरही सांगेल. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे रक्तभिसरण संस्था. रक्तभिसरण संस्था म्हणजेच रुधिराभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला, संशोधन कोणी केलं? तर हे आहेत विल्यम हार्वेज. विल्यम हार्वेज यांनी संशोधन केलेलं आहे. त्याचं नंबर दोन, प्रश्न नंबर दोन, युनेस्कोचं मुख्यालय कुठे आहे? तर ते आपल्या पॅरिसमध्ये आहे, पॅरिस नावाच्या दुसऱ्या देशात. तर तिसरा क्वेश्चन आहे, भा रा तांबे या कवीला मराठीत यांचं खरं नाव काय? तर भारत रामचंद्र तांबे. आणि चौथा क्वेश्चन आहे, चौथा प्रश्न आहे या UPSC सेगमेंटच्या पहिल्या पार्टचा महाराष्ट्र मोबाईल वाणीवर. चौथा क्वेश्चन मी सांगणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, चौथा क्वेश्चन आहे, चौथा क्वेश्चन आहे आपल्यासाठी की टेलिस्कोपचं संशोधन कोणी केलं? तर गॅलिलिओ नावाचे एका सायंटिस्टने केलं होतं. तर मित्रांनो, हे होते काही क्वेश्चन. आपण सिरीज ऐकणार आहोत UPSC सेगमेंट, याचे होणार आहेत कुल 300 पार्ट. ही सिरीज तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा मध्य प्रदेश मराठीवर ऐकू शकता आणि महाराष्ट्र मोबाईल वाणीवर सुद्धा तुम्ही मराठीत ऐकू शकता. धन्यवाद.